मार्क अध्याय 2. काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या ऐकण्यात आले. तेव्हा इतके लोक जमले की दाराच्या आजूबाजूला देखील त्यास जागा होईना. मग त्याने त्यास संदेश दिला. मग त्याचकडे एका पक्षघाती मनुष्याला लोक घेऊन आले. त्यास चौकांनी उचलून आणले. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जावविना. म्हणून त्यांनी तो जेथे होता तेथले छप्पर उस्तरून काढिले आणि वाट करून तिथून ज्या बाजेवर पक्षघाती निजला होता ती त्यांनी खाली सोडिली. येशूने त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती मनुष्याला म्हटले,
मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.
तेव्हा कित्येक शास्त्री तेथे बसले होते. ते आपल्या मनात असा विचार करीत होते की
हा ह्या प्रकारे का बोलतो, हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून कोणाच्याने पापाची क्षमा करवते?
ते आपणात असा विचार करीत आहेत हे येशूने आपल्या आत्म्यात तत्काळ ओळखून त्यास म्हटले,
तुम्ही आपल्या मनात हे विचार का करीता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती मनुष्याला म्हणणे किंवा उठ आपले बाज उचलून चाल असे म्हणणे यातून कोणते सोपे? मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास अधिकार आहे हे तुम्हास समजावे.
म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणतो,
मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा.
मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखता निघाला. यावरून सर्व थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले,
आम्ही असे कधी पाहिले नव्हते.
पुन्हा तो निघून समुद्र तीरी गेला आणि सर्व लोक समुदाय त्याच्याजवळ आला तेव्हा त्याने त्यास शिक्षण दिले. नंतर जात असताना त्याने अल्फीचा पुत्र लेवी याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले,
माझ्या मागे ये.
तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. नंतर असे झाले की तो त्याच्या घरी जेवावयास बसला आणि बहुत जकातदार व पापी लोक हे येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले, कारण तेथे ते पुष्कळ असून त्याचे अनुयायी होते. तेव्हा परुषातील शास्त्री यांनी त्याला जकातदार व पापी लोक यांच्या बरोबर जेविताना पाहून त्याच्या शिष्यांस म्हटले,
हा जकातदार व पापी लोक यांच्या बरोबर का जेवतो?
हे ऐकून येशू त्यास म्हणाला,
निरोग्यास वैद्याची गरज नाही, रोग्यास आहे. मी धार्मिक जनास नाही तर पापी जनास बोलवावयास आलो आहे.
तेव्हा योहानाचे शिष्य व परुषी उपास करीत होते. ते येऊन त्यास म्हणाले,
योहानाचे शिष्य व परुषाचे शिष्य उपास करीतात आणि आपले शिष्य उपास का करीत नाहीत?
येशूने त्यास म्हटले,
वराड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपास करता येईल काय? जोपर्यंत वर त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपास करीता येत नाही. तरी असे दिवस येतील की वर त्याचपासून घेतला जाईल, तेव्हा ते त्या दिवशी उपास करीतील. कोणी कोऱ्या कापडाचा तुकडा जुन्या वस्त्राला लावित नाही, लाविला तर धड करण्याकरिता लावलेला तुकडा त्याला म्हणजे जुन्याला फाडितो आणि भोक मोठे होते. कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुदल्यात घालीत नाही, घातला तर नव्या द्राक्षारसाने बुदले फुटतात, द्राक्षारस सांडतो व बुदलेही नाचतात. म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुदल्यात घालतात.
मग असे झाले की तो शब्बात दिवशी शेतांमधून जात असता त्याचे शिष्य वाटेने चालताना कणसे मोडू लागले. तेव्हा परुषी त्याला म्हणाले,
पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते हे का करीतात?
त्याने त्यास म्हटले,
दाविदाला गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्या बरोबर जे होते त्यास भूक लागली, तेव्हा त्याने काय केले? अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला व ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या त्याने कशा खाल्ल्या व त्याच बरोबर जे होते त्यास खावयास कशा दिल्या, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?
आणखी तो त्यास म्हणाला,
शब्बात मनुष्यासाठी झाला, मनुष्य शब्बातासाठी झाला नाही, यास्तव मनुष्याचा पुत्र शब्बाथाचाही धनी आहे.